चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोल्हापुरातील तीन कारखान्यांना राष्ट्रीय स्तरावरचे मोठे पुरस्कार। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन सहकारी साखर कारखान्यांनी बाजी मारली आहे। यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे। सर्वाधिक ऊस गाळप कॅटेगरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातीलच हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यानं बाजी मारली आहे। तर सर्वाधिक साखर उताऱ्यात कागल तालुक्यातील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यानं बाजी मारली आहे। ऊस विकास गटामध्ये शिरोळच्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्यानं पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे। येत्या 28 ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये या पुरस्काराचं वितरण होणार असून कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान तसंच याच खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी ही माहिती दिली आहे। साखर कारखाना महासंघाकडून 1985 पासून दरवर्षी वेगवेगळे पुरस्कार देऊन कारखान्यांना प्रोत्साहन दिलं जातं। सध्या महासंघात 262 सहकारी साखर कारखाने तसंच 9 राज्यांच्या सहकारी साखर संघांचा समावेश आहे। यंदा पुरस्कारांच्या स्पर्धेत देशातील 19 साखर कारखान्यांनी सहभाग नोंदवला होता। महासंघाकडून ऊस विकास, तांत्रिक क्षमता, आर्थिक व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कारखान्यांची निष्पक्ष तपासणी केली जाते। तज्ज्ञांनी दिलेल्या गुणांद्वारे पारितोषिकं जाहीर केली जातात। कोल्हापुरातील कारखान्यांसह सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याला ऊस विकास गटात 2रा क्रमांक मिळाला आहे। तांत्रिक कार्यक्षमता गटात पुण्यातील जुन्नरच्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला 1रा क्रमांक मिळाला आहे। तर याच गटात 2रा क्रमांकावर सोलापूरच्या श्रीपूरच्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं बाजी मारली आहे। आर्थिक व्यवस्थापनात लातूरचा विलास सहकारी साखर कारखाना 1ल्या, तर नगर जिल्ह्यातील संगमनेरचा भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना 2रा क्रमांकावर राहिला आहे। सर्वाधिक निर्यात गटात इंदापूरचा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला 2रा क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। या पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रानं सर्वाधिक 10 पुरस्कार पटकावले असून त्याखालोखाल उत्तर प्रदेशच्या हाती 4 पुरस्कार आले आहेत। तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणातील सहकारी साखर कारखान्यांना 2-2 पुरस्कार मिळाले आहेत। तर मध्य प्रदेशातील 1 साखर कारखान्यालाही यात 1 पुरस्कार मिळाला आहे।